नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार करपाचो आयज निमाणो दीस. भाजपा आप आणि काँग्रेसीच्या फुडारी आणि स्टार प्रचारकांवरवी मतदारांक लोभोवपा खातीर शारभर रोड शो, घराकणकणी प्रचार आणि भौशीक बसका सुरू आसात. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 विशीच्या संयुक्त समितीचो अहवाल आयज लोकसभेत सादर करपाचो आसा. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजात वसंत पंचमी निमतान महाकुंभाचे तिसरे अमृत स्नान सुरू आसा. अमृत स्नान हो महाकुंभ मेळ्यातलो सगळ्यात महत्वाचो आणि पवित्र विधी आसा. देशात लाखांनी बेकायदेशीर स्थलांतरीत जाऊ शकनात आणि लोकसंख्येच्या विस्थापनाक लागून वेंचणुकेचे राजकारण अडचणीत पडूंक देऊ शकना असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी सांगला. काल राती नेदरलँडातल्या विजक आनझी हांगा जाल्ल्या बुद्धिबळ खेळात सध्याचो संसारीक जैतिवंत गुकेश हाका हारोवन भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदा हाणें टाटा स्टील मास्टर्स 2025 प्रतिश्ठीत किताब जिखलो. दादल्यांच्या T20 क्रिकेट खेळात काल राती मुंबईच्या वानखेडे खेळा मैदानार जाल्ल्या माळेच्या पाचव्या आणि निमाण्या मॅचीत भारतान इंग्लंडा आड 150 धावण्यांनी जैत मेळयले आणि 5 मॅचींची माळ 4-1 अशी जिखली. आता पुराय खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार करपाचो आयज निमाणो दीस. भाजपा आप आणि काँग्रेसीच्या फुडारी आणि स्टार प्रचारकांवरवी मतदारांक लोभोवपा खातीर शारभर रोड शो, घराकणकणी प्रचार आणि भौशीक बसका सुरू आसात. वट्ट 699 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. 70 वांगड्यांच्या दिल्ली विधानसभेची वेंचणूक बुधवारा जातली आणि शेनवारा मतांची मेजणी जातली. दिल्लीत भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हांच्या मदीं वेंचणुकेत तिहेरी सर्त दिसता. 1,56,00,000 मतदार आपलो वेंचणूक मताधिकार वापरून उमेदवारांचे नशीब थारावपाचे आसात. राष्ट्रीय राजधानीतल्या 13,760 मतदान केंद्रांनी मतदान जातले. वेंचणुकेत मतदारांनी वाटो घेवपा खातीर वेंचणूक आयोग मतदारांक अनुकूल असे वेगवेगळे उपाय आपणायता. मतदान अणभव सोपो आणि सरळ करपा खातीर रांक वेवस्थापन सोल्युशन QMS ॲप सुरू केला. मतदानाच्या दिसा सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर 35,000 चढ दिल्ली पोलीस कर्मचारी, 19,000 होमगार्ड आणि 220 CAPF कंपनींची नेमणूक करतले. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 विशीच्या संयुक्त समितीचो अहवाल आयज लोकसभेत सादर करपाचो आसा. वक्फ दुरुस्ती विधेयकाचेर संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल, भाजपा खासदार संजय जयस्वाल हांच्या वांगडा वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 विशी संयुक्त समितीचो अहवाल सादर करतले. तशेंच संयुक्त समिती मुखार दिल्ल्या पुराव्यांची नोंद सादर करतली. हो अहवाल 30 जानेवारी 2025 दिसा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांचे कडेन सादर केल्लो. JPCN वक्फ दुरुस्ती विधेयकात दुरुस्ती करून 29 जानेवारीक अहवालाचो मसुदो तयार केल्लो, पूण विरोधी फुडाऱ्यांनी अहवालाचेर आपल्यो असहमतीच्यो नोंदी सादर केल्यो. हाचे आदी JPCN वक्फ विधेयक 1995 14 कलम आणि हेर कलमासयत 25 दुरुस्त्यांक मान्यताय दिल्या. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी सावन सुरू झाले आणि ते 4 एप्रिल मेरेन चालू आसतले. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजात वसंत पंचमी निमतान महाकुंभाचे तिसरे अमृत स्नान सुरू आसा. अमृत स्नान हो महाकुंभ मेळ्यातलो सगळ्यात महत्वाचो आणि पवित्र विधी आसा. पहिली दोन अमृत स्नाना मकर संक्रांती दिसा 14 जानेवारीक आणि मौनी अमावस्ये निमतान 29 जानेवारीक झाली. 13 आखाड्यांमध्ये दरेका आखाड्याक ताचो थारायल्लो वेळ आणि क्रम कळयला. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती अटल आखाडा हे आयज सकाळी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान घेवपी पहिले आखाडे असतले. सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर निमलष्करी दळांसयत 50,000 पुलीस कर्मचाऱ्यांक नेमल्यात. उत्तर प्रदेश सरकारान घटमूट सुरक्षा येवजण चालीक लायल्या आणि महाकुंभाच्या मेळो वाठाराक वाहन मुक्त आणि VIP मुक्त वाठार असे थारायला. संसारातलो सगळ्यात व्हडलो धर्मीक मेळावो म्हूण मान्यताय मेळिल्लो महाकुंभ मेळावो 13 जानेवारी सावन सुरू झालो आणि आता मेरेन 35 कोटी चढ भक्तांनी संगमात पवित्र स्नान केला. देशात लाखांनी बेकायदेशीर स्थलांतरीत जाऊ शकनात आणि लोकसंख्येच्या विस्थापनाक लागून वेंचणुकेचे राजकारण अडचणीत पडूंक देऊ शकना असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी सांगला. तांणी तरणाट्यांक राष्ट्रविरोधी कथन निष्क्रीय करपाचें आवाहन केलां. संसदेत सेगीत येवपी व्यत्ययां विशीं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड हांणी हुस्को उक्तायला. अस्तित्वांतल्या आव्हानांचो तरणाट्यांनी हुस्को करचो अशें काल राष्ट्रीय राजधानींत भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थेन आयोजीत केल्ले वर्ल्ड फोरम ऑफ अकाउंटंट DOFA परिशदेंत उलयतना तांणी सांगले. देशाच्या उदरगतीच्या प्रवासाक लागून कांय लोकांक आनी संस्थांक बरें दिसना असो हुस्को उक्तायतना उपराष्ट्रपती हांणी संवेदना आनी कथना निर्माण करपी प्रवृत्ती आसा अशें सांगलें. ह्या राष्ट्रविरोधी कथनांक निष्क्रीय करपाची आनी भारताक दुस्मानपण आशिल्ल्या त्या शक्तींक हारोवपाची सत्ता तुमच्या हातांत आसा अशें तांणी तरणाट्यांक आवाहन करून सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. भारतीय हवामान खात्यान बिहार, ओडिशा, आसाम, मेघालय, पंजाब, हरियाणा आनी चंदीगड वाठारांनी आयज सकाळी आनी राती दाट धुकें पडपाचो अदमास उक्तायला. आयज राजस्थानाचेर एकसुऱ्या सुवातेर वीज पडपासयत गडगडपाचो अदमास आसा. फुडल्या 2 दिसांत अस्तंत हिमालय प्रदेशाचेर फावो तसो मध्यम पावस वा बर्फ पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2 दिसांत उत्तर अस्तंत भारतांतल्या कांय वाठारांत हळुवार पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. फुडल्या 2 ते 3 दिसा देशांतल्या चडशा वाठारांनी उण्यांत उण्या तापमानांत व्हडलोसो बदल जावचो ना अशें हवामान खात्यान कळीत केलां. दादल्यांच्या T20 क्रिकेट खेळांत काल राती मुंबयच्या वानखेडे खेळा मैदानार जाल्ल्या माळेच्या 5व्या आनी निमाण्या मॅचींत भारतान इंग्लंडा आड 150 धावण्यांनी जैत मेळयलें आनी 5 मॅचींची माळ 4-8-1 अशी जिखली. भारतान 248 धावण्यांची मोख इंग्लंड पंगडा मुखार दवरिल्ली. ही मोख गाठतना इंग्लीश पंगडाचे फक्त 10.3 षटकांनी 97 धावण्यो काढून सगळे गडे वगडायले. 55 धावण्यो मारपी पंगडाचो सलामीवीर फिलिप सॉल्ट हो सगळ्यांत चड धावण्यो काडपी आशिल्लो. भारता खातीर मोहम्मद शमीन 3 विकेटी, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आनी अभिषेक शर्मा हांणी दरेकी 2 विकेटी आनी रवी बिश्नोईन 1 विकेट घेतली. काल राती नेदरलँड्सांत विजक आंझी हांगा जाल्ल्या बुद्धीबळ खेळांत सध्याचो संवसारीक जैतिवंत गुकेश हाका हारोवन भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदा हाणें टाटा स्टील मास्टर्स 2025 प्रतिश्ठीत किताब जिखले. ह्या जैताक लागून प्रज्ञानंदा हो 2006 जिखिल्ल्या विश्वनाथन आनंदा उपरांत हो प्रतिश्ठीत किताब मेळोवपी पयलो भारतीय थारला. इंडियन सुपर लीग ISL 2024-25 फुटबॉल सर्तीत जमशेदपूरच्या GRD टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सांत काल जाल्ल्या खेळांत जमशेदपूर फुटबॉल क्लबान फुटबॉल क्लब गोंयांक 3-1 असो हारून क्रमवारीत दुसऱ्या सुवातेर पावलो. ह्या जैता उपरांत जमशेदपूर 34 गूण मेळोवन गुणतालिकेंत दुसऱ्या सुवातेर पावला, जाल्यार गोंयचे 33 गूण जाल्यात. जमशेदपूर फुटबॉल क्लब आयतारा बेंगळुरू फुटबॉल क्लबा आड खेळटलो, जाल्यार फुटबॉल क्लब गोवा ब्रेस्तारा ओडिशा फुटबॉल क्लब आड खेळटलो. आनी आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार करपाचो आयज निमाणो दीस. भाजपा, आप आनी काँग्रेसीच्या फुडारी आनी स्टार प्रचारकांवरवीं मतदारांक लोभोवपा खातीर शारभर रोड शो, घराकणकणी प्रचार आनी भौशीक बसका सुरू आसात. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 विशींच्या संयुक्त समितीचो अहवाल आयज लोकसभेत सादर करपाचो आसा. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजात वसंत पंचमी निमतान महाकुंभाचे 3रे अमृत स्नान सुरू आसा. अमृत स्नान हो महाकुंभ मेळ्यातलो सगळ्यात महत्वाचो आनी पवित्र विधी आसा. दादल्यांच्या T20 क्रिकेट खेळांत काल राती मुंबयच्या वानखेडे खेळा मैदानार जाल्ल्या माळेच्या 5व्या आनी निमाण्या मॅचींत भारतान इंग्लंडा आड 150 धावण्यांनी जैत मेळयले आनी 5 मॅचींची माळ 4-8-1 अशी जिखली. इतल्यान ह्यो प्रादेशीक राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 6:30